heavy, heavy. Vande Guru Nam Charana Ravinde Sandarshita Swatma Sukhava Bodhe Janasya Ye Jangalikaya Mane Samsara Hala Hala Moha Shantaye पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। कर्मणि जय जय रघुवीर। कर्मणि कर्मणि अकर्मयः पश्येत। अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत। चौथा अध्याय 18वां श्लोक। आपल्या यच्चयावत कर्मामध्ये जो आपली अकर्म आत्मदशा पाहतो, आणि आपल्या अकर्म आत्मदशेमध्ये स्थित असताना घडणारी सर्व कर्म ही आत्म्याच्या अधिष्ठानावर घडतात असं जो पाहतो, लक्षात घेतो, स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत। अतिशय महत्वाचा श्लोक। गेले 2-3 रविवार हा श्लोक आपल्या इथं चाललेला आहे। एकूणच कर्मगती अत्यंत गहन आहे। केलेल्या कर्मामध्ये अकर्मदशा पाहणं अवघड आहे, न केलेल्या कर्मामध्ये अकर्मदशा पाहणं किंवा पहावी अशी आपली कल्पना आहे, पण न केलेल्या कर्मामध्ये अकर्मदशा कधीही पाहता येत नाही। कर्म न करण्याच्या रुचीमुळे अकर्म आत्मदशा प्राप्त होत नाही, आणि कर्म केल्यानंतर मी करतो मी भोगतो असाच भाव राहतो असं असल्यामुळं कर्म करून अकर्म आत्मदशा मिळवणं हे देखील मोठं दुष्कर आहे। कर्म मनाकडून घडतं, देहाकडून घडतं आणि इंद्रियांकडून घडतं, बुद्धीकडून घडतं। देह मन बुद्धीकडून कर्म घडतं, अशा वेळेला अकर्म म्हणजे केलं नाही असा बोध राहणार कोणाच्या ठिकाणी? खूपच कठीण आहे। कारण आपण म्हणजे तर देह, आपण म्हणजे तर मन। तुमच्या मनात आलेला विचार तुम्हाला कधी खोटा वाटलाय? तुमच्या बुद्धीत सुचलेला स्फुरलेला एखादा निश्चय जो आहे तर तो तुम्हाला कधी विसंगत वाटलाय? तुमचा तर्क तुम्हाला कधी न आवडलाय असं झालंय? आपण जी कर्म केलेली असतात ती आपणच केलेली असतात, ती आपण करून करत नाही हा काय प्रकार आहे? आणि मुळीच कर्म न करता त्याच्यामध्ये आपली कर्म पाहणं यत्किंचितही कर्म घडलेलं नसताना सर्व कर्म आपल्याच अधिष्ठानावर चाललेली आहेत असं पाहणं हा काय प्रकार आहे? हा शब्दांचा खेळ तर नाही. आपण मागच्या वेळेला पाहिलं की कर्म म्हणजे स्वधर्म कर्म, नियत कर्म. मुळात सर्व कर्म म्हणजे लाखो कोट्यावधी कर्म असतील तरी देखील कर्म म्हणजे भगवंतांच्या पक्षी कर्तव्य कर्म, त्यालाच भगवंत कर्म म्हणतात. इतर कर्मांना भगवंत कर्म म्हणतच नाही, त्याला परधर्म म्हणतात. परधर्मो भयावहः असं भगवंतांनी म्हटलेलंच आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. त्यामुळे परधर्म स्वरूप अशी जी कर्म आहेत जी ओघ प्राप्त नाहीत, कर्तव्यात्मक नाहीत, जी तू करण्याची नाहीत, अशी कर्म ही तू करणं अपेक्षितच नाही. त्यामुळं कर्म म्हणजे खूप छोटी गोष्ट आली. तुमचं जे कौशल्य आहे ते कौशल्य, तुमची बुद्धी, तुम्हाला जे घर मिळालेलं आहे ते घर, त्या घरातल्या मंडळींची सेवा, साधनाविषयक कर्म, छोटी खूप खूप छोटा एरिया झाला. केवळ कर्तव्यात्मक कर्म असं म्हटल्याबरोबरच कर्मांचा अत्यंत संकोच होतो, कर्मांची परिमितता होते. पण अशी परिमित का होईनात, कर्म करावी लागतातच. भगवंत असं म्हणतात जी करावी लागतात ती मी करता या भावनेनी न करता, त्याचा करता आहे असं आपल्याला न समजता मी अव्यय आहे असं आपल्या बाबत समजावं. तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे असा बोध स्वधर्म कर्म करत असताना ठेवणं. जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म करत असताना ती करायची तर आहेतच, पण त्याच्यामध्ये आपण अत्यंत अकर्ता आहोत आणि आपण अव्यय नाश नसलेला परमात्म स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहोत असा भाव ठेवणं. कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व या ठिकाणी कर्म मार खातं. ज्या ठिकाणी कर्म मार खातं ती गोष्ट होऊ द्यायची नाही. आणि हे या तिसऱ्या अध्यायापर्यंत, चौथ्या अध्यायापर्यंत भगवद्गीतेनी कर्मयोगाच्या अंतर्गत सांगितलेलंच आहे. अशा प्रकारे जर कर्म करता आली, अशा प्रकारे जर कर्म केली, तर कर्म करत असताना अकर्म पाहता येतं. पाहता येतं याचा अर्थ अकर्म आत्मदशेशी समरस होऊन कर्म करता येतात. अकर्म आत्मदशा म्हणजे अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद अव्यय अखंड टिकणारी अशी अविनाशी आत्मस्थिती. या आत्मस्थितीच्या ठिकाणी पक्क राहून कर्म तर देह मन बुद्धीनी करणं. जी कर्म करायची ती कर्तव्ययुक्त कर्म करायची. मागच्या वेळेला मी म्हंटल की या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आणि आपल्यामध्ये महद अंतर पडल्यासारखं होऊन गेलं. हे भगवंत काय सांगतायत आणि आपली कर्म कशी चालली आहेत. आपली कर्म म्हणजे जिथं कुठं आपल्या स्वतःचा बडेजाव मिरवता येईल, आपल्या कर्तृत्वाचं वर्णन करता येईल, माणसाचे डोळे चमकायला लागतात, एका ग्रहस्थांकडे त्यांच्या मुलाकडे मी जात असे तर त्यांचे डोळे अगदी निस्तेज कसे तरी बसलेले असत, पलंगावर तरी बसलेले असत किंवा खुर्चीवर तरी बसलेले असत, काय चाललंय त्याच्यात काही नाही, कोणी मुलाकडे आलं गेलं, ते नुसते निवांत असत. एकदा विषय निघाला आणि त्यांनी कान टवकारले, त्यांच्या ऑफिसच्या संदर्भात ते जिथं ऑफिसमध्ये काम करत होते विषय निघाला, त्यांना काही विचारलं की तुमच्या ऑफिसमध्ये हे असं कसं चालतं, तेव्हा त्यांनी तशाच निस्तेज डोळ्यांनी सगळं विचारून घेतलं आणि हळूहळू त्यांच्या डोळ्यात चमक यायला लागली. ती गोष्ट कशी करायची याचा त्यांनी सल्ला दिला. तिथं आता कोण काम करत असेल, त्यांना काय कळतंय काय कळत नाही कोण जाणे, आमच्या वेळेला कसं होतं, त्यांचे डोळे चमकायला लागले जे अगदी निस्तेज होऊन गेलेले होते. काही न केल्यामुळे माणूस फार निस्तेज होऊन जातो, त्याची जणू सगळी ऊर्जा त्याचं ओझ नाहीसं झालेलं असतं. शास्त्रीय दृष्ट्या देखील म्हणतात की कर्म न करणाऱ्याचा मेंदू देखील आकुंचन पाहून जातो, काहीच करण्याची ज्याला सवय नाही त्याचा मेंदू देखील कुचकामी होऊन जातो. पण यांचे डोळे चमकायला लागले, मग तेव्हाच्या गोष्टी सांगायला लागले. मी त्या साहेबाला कसा हसडला, हे काम कसं होणार नाही असं त्या पुढाऱ्याला सांगितलं, अशा गोष्टी ते सांगायला लागले. त्यांचं ते दर्शन मला अगदी नवीन होतं. इतकी वर्ष मी तिथं जात होतो पण त्या दिवशी ते जे होते त्यांचं जुने कर्तृत्वाच्या अशा क्षेत्रामध्ये जणू त्यांनी पाऊल टाकलेलं होतं. कर्मामध्ये अकर्म पाहणं करत असतानाच कर्तव्य कर्म करत असतानाच आपली आत्म अनुभूती जी आहे ती अनुभूती अनुभवणं हे फार जड आहे, फार अवघड आहे. आणि म्हटलं तर फार सोपं आहे, कोणीतरी प्रयत्न करणारा पाहिजे. म्हणून मागच्या वेळेला मी म्हटलं तर की याच्यात फार अंतर जरी असलं तरी इतकं अंतर तसंही नाहीये. जेव्हा तुम्ही ध्यान करता त्या ध्यानातून तुम्ही बाहेर येता, अशा बेतानी बाहेर या की जणू ध्यान चाललेलंच आहे. तुम्ही चिदाकाशातच आहात, तुम्ही अलिप्तच आहात, तुम्ही आत्मस्वरूपच आहात. पण तुमचे डोळे मात्र आता पाहतायत, ध्यानाच्या वेळेला बंद होते, आता डोळे मात्र पाहतायत. आता तुम्ही ध्यानाच्या खोलीतून बाहेर आलेले आहात, पण केवळ तुमचे पाय चालले आणि तुम्ही बाहेर आलात. तुम्ही मात्र जणू ध्यानामध्येच आहात. ऑफिसमध्ये जाण्यासाठी कपडे तुम्ही बदलले, खुर्चीवर येऊन बसलात, नाश्ता केलात, तुम्ही नाश्ता करता आहात पण तुमचं ध्यान मोडलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या घराच्या पायऱ्या उतरल्या, वाहनात बसलात किंवा मोटरसायकल घेऊन बाहेर पडलात, जितकं लांबवता येईल तितकं त्यावेळेला तुम्ही अकर्म आत्मदशेमध्ये राहून कर्म तर चाललेली असतील. हे शक्य आहे, ध्यानानंतर 5 मिनिटं शक्य आहे, 10 मिनिटं शक्य आहे, नंतर बोध कमी कमी होत जाईल. आणि एक वेळ ऑफिसमध्ये दुपारी अशी येईल की तू कोण आणि मी कोण अशी येईल देखील. तुम्ही भांडायला देखील सुरुवात कराल, साफ विसरून जाल की सकाळी ध्यानाला बसलेलो होतो. आणि कर्मणी अकर्म या पश्येत अकर्म आत्मदशेमध्ये राहून तुम्ही कर्म करत होता हे तुम्ही विसरून जाल. पण परत एखाद्या वेळेला दुपारी 4, 4:30, 5 वाजता एक भाग्याचा क्षण येईल की परत त्याच स्थितीत तुम्ही जाल. तुम्हाला असं वाटतं आहे की जणू एक खेळ चाललेला आहे, तुम्ही मात्र आत्म्यात आहात. सच्चिदानंदाच्या बोधात आहात आणि एक खेळ जणू चाललेला आहे. तुम्ही काही ना काहीतरी करता आहात, काम करता आहात. खेळासारखं लीला चाललेली आहे अशा प्रकारे. नाम घेताना देखील हेच होईल, चिंतन करत असताना देखील हे होणं शक्य आहे. कर्मामध्ये अकर्म दशा अनुभवणं याची थोडी थोडी सुरुवात तसंही म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की आपली झालेली आहे. हा अगदीच अंतर पडलेला श्लोक आहे असं नाही, तुम्हाला देखील ते अनुभवता आलेलं आहे. कधी ना कधी थोडं तरी कणभर का होईना किंवा अनुभवता येण्याची शक्यता आहे. कर्मणी अकर्म यः पश्येत, त्याला गरज काय आहे तुमच्या असं लक्षात येईल की मी करतो हा भाव नको, करता भाव गळून पडण्याची गरज आहे. मी फळ भोगणार आहे हा भाव गळून पडण्याची गरज आहे. अजून एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे त्यावेळेला तुम्ही बहुतांशी निर्विचार असणं गरजेचं आहे. तुम्ही विचाररहित आहात आणि आत्मभान आहे आणि कर्म तर चाललेली आहेत. कर्म करताना आवश्यक तितपत विचार उठताहेत पण ते तुम्हाला त्रास देत नाहीयेत. अशा वेळेला जी स्थिती असते ती कर्मणी अकर्म या पश्येत अशीच असते. कर्म करत असताना अकर्म आत्मदशा अनुभवता येणं शक्य आहे. कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीच कर्म यहा, त्याच्या पुढे भगवंत अजून पुढे जाऊन म्हणतात की अकर्मणी आत्मदशेत असताना, नैष्कर्म्य आत्मबोधामध्ये असताना जो कर्म पाहतो याचीच उलट बाजू आहे. कोणी कोणी याची अशी निरूपण केलेली आहेत की ही अवस्था कर्मामध्ये अकर्म पाहण्याची अवस्था ही कित्येक काळ टिकल्यानंतर, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, जसा मुरंबा मुरतो ना, मुरत मुरत जातो, तशी याची अकर्म आत्मदशा अगदी मुरून जाते. आणि जसा तो जास्त जास्त या भावनेमध्ये मुरून जाईल, तशी तशी त्यांनी न केलेली कर्म देखील त्याच्या म्हणजे आत्म्याच्याच अधिष्ठानावर घडतात, परमात्म्याच्याच अधिष्ठानावर घडतात असा तो अनुभव करेल. त्यांनी केलेली जी कर्म आहेत त्याच्यातून तो अलिप्त झाला आणि आत्मस्वरूप झाला. त्या आत्मस्वरूपामध्ये कायम राहून घडणारी सर्व कर्म ही त्या परमात्म्याच्याच अधिष्ठानावर चाललेली आहेत, म्हणजे जणू काही तत्वत आपल्याच अधिष्ठानावर चाललेली आहेत. आपल्या अकर्म आत्मदशेवरच ही कर्म चाललेली आहेत अशा प्रकारचा भाव त्याचा निर्माण होईल. रामकृष्ण गेल्यानंतर, रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर विवेकानंदांच्या जीवनामध्ये रामकृष्ण गेल्यानंतर देखील खूप उलथापालथ झाली. सत्संगाची सवय लागलेली होती, सत्संग बंद पडलेला होता. त्यांचे जे मित्र सहकारी होते सगळे एकत्र राहत असत, पण एकत्र राहण्याचा प्रयोग कठीण जात होता सगळ्यांनाच. कारण सगळे मिळून रामकृष्णांकडे जात होते आणि रामकृष्णांकडे जाऊन त्यांची एकी होती. रामकृष्णांच्या खेरीज सर्वांनी एकत्र राहणं सर्वांना कठीण जात होत. मतभेद होत होते. विवेकानंद एक प्रकारे वैतागलेले होते. मार्ग कसा काढायचा, त्यांच्या बुद्धीने असं घेतलं की कोणीतरी परत सत्पुरुष गाठला पाहिजे. ते पवहारी बाबांकडे गेले. पवहारी बाबांचं एकूण रूप दर्शन पाहून त्यांना परत एकदा परमहंसांची आठवण झाली. त्यांनी त्यांना विनंती केली की आपण इथे एकांतात राहता, आपण जरा लोकांमध्ये या, आपली लोकांना खूप गरज आहे. पोहारी बाबा म्हणाले, मग तू बोलतोस वगैरे ते कोणाच्या सत्तेनी असं तुला वाटतोस वाटत? तुझ्या सत्तेनी मी इथं बसलेलो आहे म्हणून तू बोलतो आहेस. ही अकर्मणी कर्माची खुबी. प्रत्यक्षत काहीही करत नसताना सर्व कर्म आपल्या अधिष्ठानावर चाललेली आहेत अशा प्रकारचा भाव निर्माण होणं. स्वामीजी म्हणत असत की स्वरूपानंद नुसते पावस मध्ये बसलेले होते, तर कोणी ग्रंथ लिखन करत होत, कोणी काव्य करत होत. जोमाने साधना चाललेल्या होत्या, कोणी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तशाच प्रकारे एकांताचं सेवन करण्याची कल्पना करत होते. स्वरूपानंद तिथं आहेत या भरोशावर आम्ही प्रवचन करत होतो. हे स्वरूपानंदांचं अकर्मणी कर्म. स्वरूपानंदांनी प्रत्यक्षतः न करता आमच्याकडून ते काम करून घेत होते असं स्वामीजी म्हणत असत. हे स्वरूपानंदांचं अकर्मणी कर्म. स्वतः यत्किंचितही न करता सर्व काही जणू तेच करतात अशा भावनेने घडणारी कर्म. कर्मणी अकर्म यह पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहतो, अकर्मणीच कर्म यहा, आपल्या अकर्मणी आत्मदशेमध्ये जो सर्व कर्म पाहतो, हे केलेले जे अर्थ आहेत हे फार मोठमोठ्या लोकांनी केलेले आहेत आणि ते चांगलेच आहेत, तसेच अर्थ आहेत. तरी देखील ज्या वेळेला कर्मामध्ये अकर्म दशा पाहिली जाते, अनुभवली जाते, त्याच वेळेला अकर्मणी दशेतून कर्म घडत आहे असा बोध होतो. त्याच वेळेला हा अर्थ तुम्हाला कुठं लिहिलेला सापडणार नाही. ज्या क्षणाला कर्म करत असताना आपण अत्यंत अकर्ता, अभोक्ता, आत्मरूप असं समजतं, त्या क्षणाला अकर्ता, अभोक्ता, आत्मरूप अशा स्वरूपवान माझ्या अधिष्ठानावरच ही सर्व कर्म चाललेली आहेत असा बोध होतो. उलट पक्षी ज्या क्षणाला कर्मामध्ये अकर्म पाहता येतं, त्याच क्षणाला अकर्म पाहिल्यामुळं अकर्मामध्ये कर्म पाहता येतं. त्याच्याकरता खूप काळ जाण्याची आवश्यकता आहे का? ज्या अर्थी स्वामीजी म्हणतात की खूप काळ जाण्याची आवश्यकता आहे तेव्हा आहेच, इतकं सोपं नाहीच आहे. तरी देखील याची तयारी देखील कर्मामध्ये अकर्म दशा पाहण्यातूनच घडते. कर्मामध्ये अकर्म दशा पाहत असताना क्षणभर किंचित काळ का होईना आपल्या अकर्म आत्मदशेवर तर आपली कर्म चालू आहेत असा बोध होतो, व्हायलाच पाहिजे. आणि इथंही कर्म म्हणजे कर्तव्यात्मक कर्मच. नंतर जेव्हा जगडव्याळ विश्वचक्र तत्वत माझ्या अधिष्ठानावर चालतं असा बोध ज्या कोणा महात्म्याचा होत असेल त्याचा तो होतोच, पण आपल्याला साधकोपयोगी अर्थ जर पाहायचा असेल, आपल्या जरुरीचा अर्थ जर पाहायचा असेल, तर ज्या क्षणाला कर्मामध्ये अकर्म आत्मदशा नैष्कर्म्याचा बोध होतो त्याच क्षणाला नैष्कर्म्याच्या बोधातून उलट्या बाजूनी त्याच्याच अधिष्ठानावर कर्म चाललेली आहेत हे समजतं, हे सुचत. आणि असं दोन्ही बाजूनी जर समजायला लागलं तर खूप मौज येते. एका बाजूनी कर्म करत असताना केवळ आत्मसत्ता अनुभवणं, आत्मसत्तेच स्मरण राहणं आणि आत्मसत्ता त्याचं स्मरण राहत असताना बाहेर कर्म तर चाललेलंच आहे. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. ही जी स्थिती आहे ही कर्मणी अकर्म देखील आहे आणि अकर्मणी कर्म देखील सांगते. भगवंत असं म्हणतात, स बुद्धिमान मनुष्येषु, तो बुद्धिमान. हा जो बुद्धिमान म्हटला तो कोण बुद्धिमान? बुद्धिमान याचा अर्थ स्थितप्रज्ञ. इतका वेळ भगवद्गीता ऐकली तरी देखील बुद्धिमान म्हटल्याबरोबर आपल्याला बारावीत पहिला येणारा, इंजिनिअरिंग मध्ये पहिला येणारा, आयएम मध्ये पहिला येणारा असाच डोळ्यासमोर येतो. तसा नाही. भगवद्गीतेच्या अर्थाप्रमाणे स बुद्धिमान मनुष्येषु म्हणजे ज्याची बुद्धी स्थित झालेली आहे असा. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, पाहिलं ती नाही आपण. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा स्थितप्रज्ञहा तदोच्यते. यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हा तो बुद्धिमान. नास्ति बुद्धि ही अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न चा भावयत शांति अशांतस्य कुत सुखम. म्हणून ज्याला जो स्थित झालेला आहे, जो युक्त झालेला आहे, ज्याला भावना आहे त्याला शांती आहे आणि त्याला सुख आहे असा बुद्धिमान. म्हणून पुढे शब्द आलाच आहे, स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः. युक्त शब्द देखील पाठोपाठ आलाच. तो बुद्धिमान आणि तो युक्त. युक्त याचा अर्थ जोडलेला. जोडलेला हा अर्थ आधीच्या कर्मामध्ये अकर्म आत्मदशा पाहतो तेव्हाच तो युक्त झालेला आहे. म्हणून त्यालाच युक्त समजावं. तो युक्त होऊनच आपली सगळी कर्म जी आहेत ती कर्म दुरून पाहतो, आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर घडतात असं पाहतो. म्हणून तोच बुद्धिमान. बुद्धिमान याचा अर्थ ज्याची बुद्धी विकारांपासून दूर झालेली आहे आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा अशी झालेली आहे असा तो बुद्धिमान. त्याची बुद्धी स्थित झाली, स्थिर झाली. तो युक्त कशामध्ये युक्त? कर्म करण्याची युक्ती ज्याला समजलेली आहे आणि जमलेली आहे असा युक्त. जो परधर्मामध्ये हात घालत नाही, नियत कर्म करतो, इंद्रिय आवरतो, मन आवरतो आणि आवरून घेतलेल्या मनानी कर्मेंद्रिय कर्मयोगामध्ये खुशाल सोडून देतो, तो केवळ नियत कर्म करतो, तो यज्ञ प्रित्यर्थ कर्म करतो, म्हणून तो युक्त. कर्मफलाचा त्याग करतो म्हणून तो युक्त. पुढच्या अध्याय श्लोकाला युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांती माप्नवती नैष्ठिकीं. जो युक्त आहे आणि ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे तो शांतीम आपनोती नैष्ठिकीम, निष्ठांच्या योगाने मिळणारी शांती तो प्राप्त करतो. म्हणून तो बुद्धिमान जो कर्मामध्ये अकर्मता पाहतो. समजा मी आता प्रवचन करतो आहे आणि योग युक्त चित्त ठेवून प्रवचन करतो आहे स बुद्धिमान मनुष्येशु स युक्त कृत्स्न कर्मकृत। तुम्ही प्रवचन ऐकता आहात आणि योग युक्त चित्ताने ऐकता आहात, आत्म्यामध्ये स्थित राहून कान ऐकताहेत, कर्म तर चाललेलं आहे। स बुद्धिमान मनुष्येशु स युक्त कृत्स्न कर्मकृत। तुम्ही पोळ्या करता आहात घरी, एका बाजूला कुकर लावलेला आहे, पोळ्या चाललेल्या आहेत, आत्मभावाशी संलग्न आहात, वरकरणी काम तर चाललेलं आहे। सबुद्धिमान मनुष्येशु स युक्त कृत्स्न कर्मकृत। स्वामीजी असं म्हणत असत, गृहिणी पासून राष्ट्रपती पर्यंत जी जी काही काम असतील ती काम करत असताना आत्मभावामध्ये राहून करतो आहे सबुद्धिमान स युक्त। त्यांनी सर्व कर्म यथासांग केली, कृत्स्न कर्मकृतचा अर्थ असा आहे त्यांनीच योग्य रीतीने यथासांग सगळी कर्म केली। आणि अशा प्रकारची कर्म करण्याचा अभ्यास हा प्रत्येक कर्मामध्ये जमवायला हवा। याची सुरुवात मात्र ध्यानाने होईल। ध्यानामध्ये आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळे आत्मरूप हे समजलं पाहिजे आणि त्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तो आत्माच मी आहे अशी व्यवहारात श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून, आठवण ठेवून आपली जी कर्म आहेत ती कर्म करणं त्याच्या आठवणीत सयुक्त सबुद्धिमान मनुष्येशु। त्यांनी सर्व कर्म योग्य रीतीने केली असा होतो। जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, आता ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत, जे आता तुम्ही निरूपण ऐकता आहात त्याच ओव्या आहेत। जो सर्व कर्मांमध्ये वर्तन करत असताना, धुणी धूत असताना, भांडी घासत असताना, स्वयंपाक करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना, घरी येऊन नुसता दमलाय म्हणून पडून राहिलेला असताना, शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम, असा जणू विष्णूच पडलेला आहे, विश्रांती घेतो आहे, स्वरूपस्थ झालेला आहे। सर्व कर्मांमध्ये, सर्व कर्मांमध्ये वर्तन करत असताना, हास्य विनोद आदी करत असताना, पारमार्थिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, संस्थात्मक जी काही कर्तव्य कर्म आहेत त्याच्या वाट्याला आलेली ती करत असताना जो सकळ कर्मी वर्तता देखही आपुली नैष्कर्म्यता, आपली नैष्कर्म्यता ओळखून जो सकळ कर्म सर्व कर्म करतो त्याची ओळख कदापि न विसरता जो सर्व कर्म करतो, कर्मसंगे निराशता फळाची या। कर्मसंगाच्या ठिकाणी निराशता, कर्मात विशेष काही नाहीये, इंद्रिय आहेत म्हणून ती कर्म करणार आहेत, मी आत आत्म्याच्या ठिकाणी राहणार आहे म्हणून कर्माच्या ठिकाणी उदासीन असलेला एक प्रकार आहे। आणि कर्म आहे तेव्हा कर्माला जोडून फळ येणार, त्या फळाच्या ठिकाणी देखील निराशता, कर्मसंगे निराशता फळाची या। कर्माच्या ठिकाणीही आणि फळाच्या ठिकाणीही, दोन्हीच्या ठिकाणी आशा नाही. आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी. आणि कर्तव्य म्हणून ज्याला परमात्म्यापेक्षा दुसरं काहीही जगात वाटत नाही, नाहीतर साधारण कर्तव्य म्हणजे तात्पुरती कर्तव्य मरेपर्यंत चालू राहतात, म्हणजे अगदी दुसरी तिसरीच्या मुलाला देखील पास होणं हे कर्तव्य असतं, अल्पकालीन कर्तव्य तर सतत चालू असतात. एक झाल्यावर दुसरं अल्पकालीन कर्तव्य समोर उभंच असतं. आणि अल्पकालीन कर्तव्य इतकी जेर करतात माणसाला, कारण ते नाही मिळालं तर जणू काहीच नाही मिळालं. असं करत करत मुलगा दहावीत येतो तेव्हा सगळे त्याला ठाकून ठोकून अभ्यास कर, मार्क मिळव असं करत राहतात, तू हे करायलाच पाहिजे म्हणत राहतात. कर्माच्या ठिकाणी संघ, फळाच्या ठिकाणी संघ. मग हे मुलांना करायला शिकवायचं नाही का? मुलांनी मार्क मिळवायला नकोत का? खर तर भगवंतांचं मुलांच्या बाबत द्या सोडून म्हणणं असं आहे की जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, हा सिद्धांत आहे. आणि जर लहान मुलांनी शिकला तर मुलाच्या बाबत देखील आहे. मुलांना तुम्ही मुलं समजता, मुलांना सगळं माहीत असतं, तुम्हाला माहितीये ते सगळं मुलात माहिती, तुम्हीच फक्त त्यांना लहान समजता एवढेच. आणि मग तो एक एक करून मग कुठं ऍडमिशन मिळाली पाहिजे. अल्पकालीन जी ध्येय असतात ती इतकी त्रासदायक असतात खरी. आणि मग नोकरी, मग मनासारखी नोकरी. मनासारखी नोकरी याचा अर्थ मनासारखे पैसे, बाकी काही नाही. माझ्याकडे एक जण परवा भेटायला आले, ते बुधवारी. वर्क सॅटिस्फॅक्शन नाही म्हणजे म्हणलं काय, काही नाही, पगारच नाही म्हणावा असा. म्हणजे मनासारखे पैसे एवढीच गोष्ट. वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय असणार? तुम्हाला काम करायला लावतंय कोणीतरी, पैसे देते आणि काम करायला लावतंय, त्याच्यात कोणतं सॅटिस्फॅक्शन तुम्ही मिळवणार? तुमच्या सॅटिस्फॅक्शनचा प्रश्न नाहीये, मालकाच्या सॅटिस्फॅक्शनचा प्रश्न आहे. त्यामुळे दोन मध्ये सततच अंतर पडणार. मालक नेहमी नाखुश राहणार आणि तुम्ही नेहमी करतोय ते खूप करतोय असं समजणार. या गोष्टी सतत चालू राहणार. परवा मी मुंबई गेलो होतो, एक जण भेटले. स्थळ आहेत ती सगळी अमेरिकेतली. आता आपल्यातली सगळी मुलं अमेरिकेत गेलेत म्हणाले. आपल्या इथं मुलं नाहीयेत, 20% मुलं इथं आहेत. माझी एवढी छाती दडपली, बाप रे म्हटलं, मग आता कसं काय करणार? आणि मग त्या 80% देखील आपण पाहायला जर गेलं तर व्यसनी आहे, निर्व्यसनी आहे, कसं समजणार? मी अजूनच खलास झालो. पण मुलीचं लग्न होणार आहे त्यांच्या, आज ना उद्या असं म्हणतात ना तसं. पण आत्ता तरी हे अल्पकालीन उद्दिष्ट संबंध जीवनाचा प्राण ध्यास होऊन जातं. मुलीच्या वडिलांना आईला हे समजतं कसं होतं हे, खरं येते त्यावेळेला. पण या सर्व गोष्टींमध्ये कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी. परमात्म प्राप्तीखेरीज दुसरं काही कर्तव्य म्हणून नाहीच आहे ही ओवी जगायची राहून जाते. परमार्थी माणसाचं सांगतोय, दुसऱ्याचं तर द्या सोडून. ही ओवी जगणार कधी? जया कर्तव्यते लागी, कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी. आणि एवढंच नाही तर आपल्या असं ज्याचं जीवन पुढं गेलं त्याच्या नातवाच्या ऍडमिशन करता लाख रुपये सव्वा लाख रुपये डोनेशन द्यायला लागतं साध्या शाळेत नीट शिकवत नाहीत म्हणून आजोबांना देखील केवढं ब्लड प्रेशर वर खाली होत राहत. म्हणून ती मराठीत म्हण आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. याला आराम जर काही पडेल तर याला मृत्यूच आराम देईल, बस बाकी काही नाही. बोध आराम देऊ शकत नाही, याच कारण तुला बोधातून आराम घ्यायला नकोय. बोध देखील आराम देऊ शकतो पण तुला बोधातला आराम नकोय. तू तुझ्या स्वतःच्या जीवनाशी धैर्याने खेळायला तयार नाहीयेस, तुला सगळं समजतंय. म्हणून समर्थ म्हणतात ना, विद्या उदंड शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला, अशी गत होऊन बसलेली आहे. प्रपंच करता करता परमार्थ करता येतो हे स्वामीजी म्हणाले खरं, पण किती करता करता, काही नाही, मनानी अलिप्तच नाही. जर मनानी अलिप्त नसेल, मनानी जर वेगळा झालेला नसेल, तर कर्मणी अकर्मय पश्येत कसं शक्य आहे. म्हणून या श्लोकामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडले, एरवी काही अंतर नाहीये. असं करायचं आणि असं मिळवायचं परमार्थामध्ये तर, आणि कित्येक वेळेला उपासनेच्या वेळेला तुम्ही ते मिळवलेलं आहे, फक्त तुम्ही ते टिकवत नाही. अशा करता की अल्प उद्दिष्ट इतकी जबरदस्त असतात, दीर्घकालीन उद्दिष्ट कायमच आहे असं म्हणून त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं जात नाही. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. दुसरं काही कर्तव्य म्हणून नाहीच असं असल्यामुळं नैष्कर्म्य बोधानी चांगी बोधला असे, म्हणजे फार उत्तम नैष्कर्म्यतेचा बोध त्याच्या ठिकाणी वास करत असतो. अवघड आहे. मी परवा स्वामीजींच्या घरी गेलो होतो तर सुरेखाताई आणि प्रतिभाताई मला सांगत होत्या की आमची लग्न झाल्याला जे स्वामीजी 96 साली गेले त्या 25 वर्ष झालेली होती. तर ते फक्त एकदा 2-2 तास आमच्या घरी येऊन गेले. आपल्या मुलीचा संसार कसा चाललाय हे पाहायला मागं वळून पाहिलंच नाही त्यांनी. आहे हिम्मत. लता मंगेशकर कडे गायला जायचं, लता मंगेशकर कडे प्रवचनाला जायचं होतं. म्हणून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले तर सुरेखाताई म्हणाल्या की 70 साली माझ्या घरी ते आले, ते त्याच्यानंतर एकदाच आले लग्न झाल्यानंतर, त्याच्यानंतर पुन्हा आले नाहीत. आपल्याला छबडीचं कसं बबडीचं कसं घरी रडतोय, कधी एकदा तिला पाहतोय कधी एकदा तिला असं वाटतंय याला पाहतोय. प्रपंचातले बंध आहेत हे मान्य आहे, पण आपण जीवन जगणारच की नाही हा प्रश्न आहे. तर सुधाताईंच्या घरी ते 1900 वृंदाताईकडे गेले, ते कुठे इथं असेल कुठं वृंदाताई. तर तिथून परत येताना ते ठाण्याला 2 तास सुधाताईंच्या घरी जाऊन आले, बस तेवढंच त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलीच्या घरी. म्हणजे किती ग, 88 साली तुमच्या घरी आले ते, 85 साली आपल्या मोठ्या मुलीच्या घरी 2 तास फक्त ते गेले, संबंध परत नाही गेले. आणि प्रतिभाताईंच्या घरी तुलनेनी 4-5 वेळेला गेले, कारण मुंबईहून पुण्याला येताना तिचं घर लागायचं म्हणून म्हणाले आमच्या घरी ते आले. या ओव्यांचे खरे अर्थ हे आहेत, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. दुसरं कोणतंही कर्तव्य म्हणून पाहिलेलं नाही, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगली बोधला असे. म्हणून नैष्कर्म्यतेचा फार चांगला बोध असा त्याच्या जीवनामध्ये घडून जातो. म्हटलं तर करता येणं शक्य आहे, तरी क्रिया कलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तो चितो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. आणि सगळ्या क्रियाकलापू सगळ्या प्रकारची कर्म आघवा जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते आचरतू दिसे बरवा, उत्तम रीतीने आचरण करताना तो चितो ये चिन्ही जाणावा ज्ञान यागा। त्यांनी असं सांगितलं, स्वामीजी असं सांगत असत की लग्नाची बैठक ठरवायला गेलो, टोपी घालायचे तेव्हा ते आम्ही त्यांना टोपी काळी टोपी घालून ते म्हणाले मी गेलो, सांगितलं की माझी अशी अशी परिस्थिती आहे, माझं दुकान आहे, मी मुलींकरता करणार आहे आणि मी एवढं एवढं करेन, इतकं सोनं घालून देईन, इतका खर्च करेन, दोन्ही बाजूचा खर्च मी करेन असं मी सांगितलं। तेव्हा ते समोरचे म्हणायला लागले की तसं नाही, हे थोडं कमी वाटतंय। तर स्वामीजी म्हणाले मी लगेच उठलो, बरं म्हणाले आपलं जमणार नाही, मी आपल्याला सांगितलं की मी काय करू शकेन, याच्यापेक्षा जास्त मी काही करू शकणार नाही, चाललो। माझी मुलगी ही अशी घासाघीस करण्याची वस्तू नाहीये, करून दाखवलं। कर्तव्य कर्म देखील कशी करायची हेही त्यांनी करून दाखवलं। संसारी माणसांनी कशा रीतीने कर्तव्य कर्म करायला हवीत, अशी काही भीती वाटली नाही की आपण एकदम असं करतोय काय मुलाची बाजू अमुक तमुक। तर सुरेखाताईंच्या बाबत असं झालं की त्या लोकांनी कळवलं की आम्ही येतोय तुमच्या घरी, आम्ही अमुक अमुक वाजता येऊ, दोन तास मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करू आणि पुढे आम्हाला गोव्याकडे जायचंय। तर वाट पाहत होते पण ते लोक आलेच नाहीत। त्यांचा फोन आला की आमची गाडी खूप लेट झाल्यामुळं घरी आम्ही येणार होतो ते येता आलं नाही, तर तुम्ही मुलीला घेऊन स्टेशनवर आला तर बरं होईल। तर सुरेखाताईंना घेऊन हे स्टेशनवर गेले, गाडी थांबलेली होती प्लॅटफॉर्मवर, तेवढ्यात पाहण्याचा कार्यक्रम वगैरे काय तो बोलणं झालं आणि त्यांनी एक तांदळाची पुडी सुपारी घातलेली आणि एक कापड असं सुरेखाताईंना दिलं। आणि जाताना सुरेखाताईंच्या सासऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि गाडी सुटली, बरं आहे म्हणाले स्वामीजी घरी आले। त्याच्यानंतर स्वामीजींनी सुरेखाताई म्हणाल्या त्यांना कॉन्टॅक्टच केला नाही, चार महिने वाट पाहून त्यांनी हे केलं की आम्ही रेल्वे स्टेशनवर मुलगी पाहिली, आम्ही सांगितलं ओटी भरली मुलीची, तर तुमच्याकडून परत काही नाही म्हणून आम्ही काही कॉन्टॅक्ट केला नाही असं स्वामीजी म्हणाले। मग ते लोक आले मुंबईत लग्न करून द्यायचं, ते म्हणाले मुंबईत लग्न करून द्यायचं असेल तर माझ्याजवळ काही साधन सामग्री नाही, तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देतो, तुम्ही सगळं करायचं मान्य। सकाळी डेक्कननी का त्याच्या आधीची कोणती गाडी आहे त्या गाडीनी घरातली 6-8 मंडळी मुंबईला गेली, तर म्हणे की मुलीची बाजू कोणती मुलाची कोणती, कारण हे गेल्यानंतर यांचा नाश्ता हे सगळं त्या लोकांनी केलं, लग्न लागलं आणि संध्याकाळीच्या पॅसेंजरनी रात्रीच्या परत पुण्यात आले, बाकी कार्यालयाचं भाडं मी सगळं उचलून पैसे देतो म्हणाले। अशा प्रकारे कर्तव्य तर केलं पर कुठं खुपेल दुखेल असं नाही, त्यांचं बोलणंही तशाच प्रकारचं होतं। पण आपली नैष्कर्म्यता पाहत त्यांनी हे सगळं केलं, लांगूल चालन न करता नैष्कर्म्यता पाहत जो समोरचा आहे त्याच्यामध्ये आत्मा पाहत, चैतन्य पाहत, आपल्या आणि समोरच्या, म्हणून यशस्वी होऊ शकतात कार्य. तो चितो ये चिन्ही जाणावा ज्ञानी यागा, जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. तस कर्म म्हणजे जणू काही पाणी, आपण पाण्याच्या शेजारी उभे आहोत आणि पाण्यात पाहतो आहोत, आपलं प्रतिबिंब दिसत असताना त्या प्रतिबिंबापेक्षा आपण वेगळे आहोत असं जसं ओळखावं, तसं कर्मामध्ये आणि कर्मफळ जी त्याला लागून आहेत त्याच्यामध्ये पाहत असताना आपण वेगळे आहोत हे जो पाहतो. अथवा नावे हन जो रिगे, किंवा नावेत बसून नाव सुटल्यानंतर तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे, नावेत हा भास होतो बर का. नाव सुटली की थोड्या वेळ नाव तर जागेवरच आहे आणि किनारा माग जोरात पळतोय असं वाटायला लागत. रेल्वेत देखील हा भास होतो कधी कधी. त्याची साचो कारे जो पाहो लागे तो रुख म्हणे आचळ, तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाने, सर्व कर्मामध्ये आपलं असण हे वरकरणी आहे असं जो समजतो, मग आपण या जो जाणे नैष्कर्मी व्हायचा, मग आपल्या स्वतःला आपण नैष्कर्मी आत्मा आहोत असं जो जाणतो, आणि उदो अस्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, उदय आणि अस्त होत असताना आणि ढळढळीत सूर्य या दिशेकडून या दिशेकडे जातो आहे हे समजत असताना, सूर्य मुळीच चालत नाही हे जसं समजत. किती वर्षांपूर्वी लिहिली होती आणि कोणी पृथ्वी ही सूर्याभोवती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, सूर्य मुळीच पृथ्वीभोवती फिरत नाही हे कोणी गॅलिलिओ कोपरनिकसनी सांगितलं, त्याचा काळ ज्ञानेश्वर महाराजांच्या अलीकडचा आहे, 700 वर्षापूर्वी असला तरी. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, फक्त हे कुठं त्यांच्या ज्या पद्धतीनी त्यांच्या मॅगझिन्स मध्ये वगैरे जाऊन ते पाहायला लागतं तसं झालेलं नाहीये एवढंच. जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता, कर्मामध्ये असतानाच तशा प्रकारे जो नैष्कर्म्यत्व जाणतो तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. समुद्रकाठी गेलेले असतील पाहिला सनसेट, ज्ञानेश्वर महाराज कुठल्या दिव्यागर मुंबई, जळा माझी का कन्याकुमारीला गेले ते, भानुबिंब पाण्यामध्ये बुडाल्यानंतर देखील खऱ्या अर्थाने पाण्यात बुडत नाहीच. तस तो सगळा मनुष्यच असतो, मनुष्यासारखाच, परी मनुष्यत्व तया न घडे, पण तशा प्रकारचा मनुष्यत्व म्हणजे स्वाभाविकपणाने इंद्रिय सुखात रमणारा, कर्मामध्ये रमणारा, कोणतीही कर्म करणारा, फळाकरता कर्म करणारा, अशा प्रकारचा मनुष्य मात्र तो नसतो. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला अंगे चितो, त्याला सगळं विश्व पाहण्याची मुळीच गरज पडत नाही. कंटाळलंय, उबगलंय, आता जरा बाहेर जाऊ, पाहून येऊ. नाही, जो आत रमलेला असतो तो सुखाकरता कुठं जात नाही. पण आपण सगळं अनुभवलेलं आहे असा त्याचा ठाम विश्वासही असतो. अणु रेणू मध्ये तेच एक तत्व भरून राहिलेलं आहे, कुठूनही कुठं जाण्याची गरज नाही, अशा बोधावर तो असतो. न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्यजात. भोगून माणूस किती आनंदित दिसेल त्याच्यापेक्षा जास्त आनंदित हा दिसतो. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोच गेला. हे असो विश्व जाहला अंगे चितो, त्याचा व्यापक आत्मभाव असा अजून अजून व्यापक होत विश्वात्म भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधा. आता खरं म्हणजे याच पुरुषाची लक्षणं सांगतात, ती लक्षणं आपल्याला अजून ठळक रीतीने, ज्याचे सर्व समारंभ काम आणि संकल्प यांनी युक्त नसतात, त्याच्या ठिकाणी जो ज्ञानाग्नी निर्माण झालेला असतो, त्यामुळं त्याची कर्म जणू दग्ध होऊन जातात. आणि ते जेव्हा अशा प्रकारे सर्व कर्मांना दग्धता येते, तम आहुः पंडितं बुधाः, तेव्हा त्याची बुद्धी खरी पंडा म्हणजे शुद्ध झाली, शुद्ध बुद्धीचा तो झाला. त्याला पंडित असं कोण म्हणतं? बुधा हा ज्ञानी पुरुष. त्याला त्याची बुद्धी खऱ्या अर्थाने शुद्ध झाली असं म्हणतात, असे हे सगळे श्लोक आहेत. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्यभी प्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा इत्यादी आपण पुढच्या वेळी बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 ज्ञानोबा माऊली बोला. पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.